चीनीमंडी.com पॉडकास्ट।
व्हिएतनाम मध्ये साखर उत्पादनात नोंदवण्यात आली मोठी घट। सामान्य सांख्यिकी कार्यालयाने 2 ऑक्टोबर रोजी व्हिएतनामचे औद्योगिक उत्पादन निर्देशांक या वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यात राष्ट्रीय पातळीवर 2.4% असल्याचे सांगितले, पण साखरेच्या उत्पादनात घट आली। 9 महिन्याच्या अवधीमध्ये रिफाईंड साखरेच्या उत्पादनात प्रत्येक वर्षीच्या तुलनेत सर्वात अधिक 22.7% घट दिसून आली। यानंतर द्रवीभूत पेट्रोलियम गॅस 16.7% राहिला। जनरल सांख्यिकी कार्यालयानुसार कोरोना महामारीने पुरवठा साखळीला बाधित केले आहे, ज्यामुळे स्थानिक औद्योगिक उत्पादन, विशेष करून प्रक्रिया आणि उत्पादन क्षेत्रामध्ये अडथळे येत आहेत।